पणजी प्रादेशीक खबरां भागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या म्हयन्याच्या 30 तारखेक आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. नरेंद्र मोदी सरकार नाविन्यपूर्ण माध्यमांतल्यान आतंकवाद्या आड खर कारवाय करपाक कटीबद्ध आसा अशें घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां. उपराष्ट्रपती आनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर हांणी काल सांजवेळार संसद भवन संकुलांत नव्यान बांदिल्ल्या प्रेरणास्थळाचे उक्तावण केले. भारत हो स्वताचे डीप सी मिशन म्हळ्यार खोल दर्यान आपले स्वताचे मिशन आशिल्लो सवो देश जातलो अशें पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. आज ईद उल अझा मनयतात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या म्हयन्याच्या 30 तारखेक आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. म्हयनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 111 भाग आसतलो. लोकांनी आपले विचार आणि सुचोवण्यो टोल फ्री क्रमांक 1800117800 वरवीं सादर करूं येतात. तशेंच नरेंद्र मोदी एप वा माय गो ओपन फोरम वरवीं आपले इनपुट ऑनलायन शेअर करू शकतात. येता त्या भागा खातीर 28 जून मेरेन सुचोवण्यो स्विकारतले. मन की बात कार्यावळ आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज DD न्यूज PMO आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळी प्रसारित करतली. नरेंद्र मोदी सरकार नाविन्यपूर्ण माध्यमांतल्यान आतंकवाद्या आड खर कारवाय करपाक कटीबद्ध आसा अशें घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां. शाह हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन जम्मू काश्मीरांतल्या सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर उंचेल्या पावण्यावेली बसका जाली. तांणी सगळ्या सुरक्षा एजन्सींक मिशन मोडान समन्वयान काम करून आतंकवादी कारवाया आड बेगोबेग कारवाय करपाचो निर्देश दिलो. जम्मू काश्मीरान आतंकवादा आड झूज निर्णायक पावण्यार पावला अशें तांणी ह्या वेळार सांगले. असुरक्षित क्षेत्र ओळखून अशा क्षेत्रांच्या सुरक्षेचे हुस्के पयस करून सुरक्षा यंत्रणामधल्या अखंड समन्वयाचेर अमित शाह हांणी भर दिलो. काश्मीर देंगणात सरकारच्या यत्नांक व्हड यश मेळा आणि आतंकवादी घडणुको उण्यो झाल्यात असे घर मंत्री शाह हांणी सांगले. काश्मीर देंगणात पर्यटकांच्या वाढत्या संख्येवेल्यान हांगा कायदो आणि सुव्यवस्थेन झाली सुधारणा दिसून येता असे तांणी नमूद केले. शाह हांणी जम्मू काश्मीरान विक्रमी मतदान जाल्ल्या लोकसभा वेंचणुकेच्या यशस्वी आयोजना खातीर सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे कौतुक केले. गृहमंत्र्यांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीचो नियाळ घेतलो. वर्सुकी यात्रा या म्हयन्याच्या 29 तारखेसावन सुरू जावपाची आसा आणि 19 ऑगस्ट मेरेन चलतली. या बसकेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय घर सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, लष्कर प्रमुख नियुक्त लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हांच्या सहित CAPFचे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक आणि हेर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हांणी काल नवी दिल्लीन केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांची भेट घेतली. जम्मू काश्मीरांतल्या सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर आणि अमरनाथ यात्रेच्या तयारीचो आढावो घेवपा खातीर शाह हांणी आपयल्ल्या दोन बसकांक हाजीर रावले उपरांत जनरल पांडे हांणी तांची भेट घेतली. जनरल पांडे 30 जूनाक निवृत्त जातले. अमरनाथ यात्रेखातीर हॅलिकॉप्टर सेवेचे ऑनलाईन बुकींग सुरू झाला. श्री अमरनाथची श्राईन बोर्डान अनुवर्सा 52 दिसांच्या श्री अमरनाथ यात्रेखातीर बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांचेर ही सुविधा सुरू केल्या. अमरनाथची वर्सुकी तीर्थयात्रा 29 जून सावन सुरू जातली आणि 19 ऑगस्टाक सोपतली SASPN सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात. उपराष्ट्रपतीन राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर हांणी काल सांजवेळार संसद भवन संकुलांत नव्यान बांदिल्ल्या प्रेरणास्थळाचे उक्तावण केले. प्रेरणास्थळ अशा प्रकारे विकसित केला की संसद भवन संकुलांत येवपी लोकांक व्हड फुडारी आणि स्वातंत्र्य झुजाऱ्यांचे पुतळे एकाच सुवातेर सहजपणान दिसतले. तशेंच या स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या जिविताविशी आणि योगदानाविशी भेट दिवप्या आधुनिक तंत्रगिन्यानावरवी सविस्तर माहिती दिवपाची व्यवस्था सुरू आसा. ही सुवात खूप प्रेरणादायी आसा अशें प्रेरणास्थळाचे उक्तावण केल्या उपरांत पत्रकाराकडे उलयतना धनकर हांणी सांगले. प्रेरणास्थळ फुडल्या पिळग्यांक प्रेरणा दितले अशें लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळें. उपराष्ट्रपती धनकर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, अश्विनी वैष्णव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन आणि वड फुडारीन स्वातंत्र्य झुजाऱ्यांक श्रद्धांजली दिली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू हांणी काल नवी दिल्लीत राज्यसभेतले विरोधी पक्ष फुडारी आणि काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांची भेट घेतली. एका सोशल मीडिया पोस्टात रिजीजू हांणी सांगले, खरगे हांणी आपल्या जिवितांतले जायते मोलादीक अनुभव तांच्या बरोबर शेअर केले, ते सगळे मिळून राष्ट्रा खातीर काम करतले असे तांणी म्हळे. या महिन्याच्या 24 तारखेसावन सुरू जावपा आशिल्ल्या 18 लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आधी खरगे हांच्या बरोबर मंत्र्यांची बसका झाल्या. भारत हो स्वतःचे डीप सी मिशन म्हळ्यार खोल दर्यान आपले स्वतःचे मिशन आशिल्लो सवो देश जातलो असे पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. काल नवी दिल्लीन सिंग हांच्या येजमानके खाला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 100 दिसांच्या कृती आराखड्याचेर चर्चा करपा खातीर बसका जाली. या बसकेन डॉ जितेंद्र सिंग हांणी डीप सी मिशनाच्या प्रगतीबद्दल आणि ही कामगिरी करपी मोजक्या देशांपैकी भारत एक असा याबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त केला. दर्याचेर आणि ताच्या ऊर्जेचे उदरनिर्वाह खातीर अवलंबून आशिल्ल्या लोकांक सशक्त करपा खातीर लवचिक नील अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करपाचेर लक्ष केंद्रीत करपाक तांनी संस्थांक सांगले. अंदू राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश चाचणी नीटचे आयोजनात अनियमिततेखातीर दोषी ठारिल्ल्या राष्ट्रीय चाचणी एजन्सीच्या खंयच्याच अधिकाऱ्याक सोडचे ना अशें केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल सांगले. प्रधान हांणी ओडिशाच्या संबलपुरांत पत्रकाराकडे उलयतना सांगले, दोन सुवातेर अनियमिततायेच्यो घडणुको समोर आयल्यात, सरकाराक हाचो हुस्को आसा आणि खंयच्याच गुन्यांवकारांक सोडचे ना. विद्यार्थ्यांक आणि पालकांक आश्वासन दितना प्रधान हांणी म्हळे, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीप्रमाण 1563 विद्यार्थ्यांची परतून फेरपरीक्षा घेवपाचे आदेश दिल्या. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन खूप सुधारणा करपाची गरज असा अशी केंद्रीय मंत्र्यांनी म्हळे. आज ईद उल अझा मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी ईद उल अझा निमतान देशवासियांक शुभेच्छा दिल्या. ईद उल अझा हो पवित्र सण त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हणा, तो प्रेम बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिता असे राष्ट्रपतींनी म्हणा. हो सण लोकांक मानवतेची निस्वार्थ सेवा करपाक प्रेरित करता असे राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हणा. उपराष्ट्रपतींनी लोकांक एकता करुणा आणि एकजुटता या मूल्यांचे स्मरण करपाचे आवाहन केली. ही फक्त या सणाचीच न्हय तर आमच्या समाजाची मूलभूत तत्वा असे उपराष्ट्रपतींनी म्हणा. तिरंदाजीत अंकिता भक्त आणि भजन कौर हांणी काल तुर्कस्तानातल्या अंताल्या हंगा झाल्या फायनल ऑलिंपिक क्वालिफायरांत बायलांच्या वैयक्तिक रिकर्व सर्तीन भारताक कोटा सुवात मिळली. क्वार्टर फायनलीच्या पावण्यार वचून तांणी पॅरीस ऑलिंपिकात भारताक बर्थ मिळवपाक आधार केला. मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रेड कार्पेट कार्यावळ आज नवी दिल्लीत जातली. हेर शारांनी 18 मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहिलेच खेप घडोवन हाडटा. मुंबईसयत दिल्ली, कोलकाता, चेन्नय आणि पुण्यातूय फिल्मा एकाच वेळार प्रसारित करतले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 30 तारखेक आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. नरेंद्र मोदी सरकार नाविन्यपूर्ण माध्यमांतल्यान आतंकवाद्याआड खर कारवाय करपाक कटिबद्ध आसा अशी घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर हांणी काल सांजवेळा संसद भवन संकुलात नव्यान बांधिल्ल्या प्रेरणास्थळाचे उक्तावण केले. भारत स्वतःचे डीप सी मिशन म्हळ्यार खोल दर्यांत आपले स्वतःचे मिशन आशिल्लो सवो देश जातलो असे पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.